नमस्कार. ओमकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. रामनवमीपासून आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे, समर्थ श्री रामदास स्वामींनी लिहिलेली 13 मारुती स्तोत्र आपण ऐकतोय, रोज एक स्तोत्र ह्याप्रमाणे. तर आज मी त्यातलं 6वं स्तोत्र फणीवर उठवीला ह्याबद्दल सांगणार आहे. मी सांगणार आहे म्हणजे काय, डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे आणि त्यांनी जे सार्थ व सविवरण 13 भीमरूपी स्तोत्रे हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातल्या 6व्या स्तोत्राचं मी, स्तोत्राचं म्हणजे त्यांनी केलेल्या अर्थाचं आणि विवरणाचं मी अभिवाचन करणार आहे. आणि नंतर दुसऱ्या भागात आपण सौ प्रिया राजेश शिंदे हिने म्हटलेलं म्हणजे पठण केलेलं ते स्तोत्र ऐकणार आहात, 6वं स्तोत्र. ऐका तर, फणीवर उठवीला. समर्थांना कफाची व्यथा होती. पुढील वयात ही व्यथा फारच वाढली आणि प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली. त्यावेळी समर्थांनी श्री मारुतीची स्तुती केली. ही केलेली स्तुती, ही केलेली प्रार्थना म्हणजे फणीवर उठवीला वेग अद्भुत केला हे भीमरूपी स्तोत्र होय. पहिल्या 2 श्लोकांमध्ये रामायणातला एक प्रसंग आणि हनुमंताचा पराक्रम याचं वर्णन आहे, तर पुढच्या श्लोकांमध्ये हनुमंताचा पराक्रम आणि अवतार कार्य यांचं वर्णन करून त्यांनी आपली कफाची व्यथा दूर करावी म्हणून समर्थांनी त्याचं स्तवन केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे का, या स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की मारुतीच्या कृपेने त्यांची कफाची व्यथा तत्काळ नाहीशी झाली. काय म्हणतात ते, सहजची कफ गेले जाहली वज्र काया. म्हणजे त्यांचा कफ सहजपणे गेलेला आहे ह्या स्तोत्राने. ऐका मग, या स्तोत्राच्या पहिल्या श्लोकात लपलेली कथा अशी आहे. युद्धभूमीवर राम आणि लक्ष्मण बेशुद्ध पडलेले होते. जांबुवंत आणि बिभीषण यांच्या विनंतीवरून हनुमान औषधी आणायला निघाला. मनातल्या मनात त्यांनी रामाच्या चरणांचं चिंतन केले. हनुमान मंदार पर्वतासारखा भव्य झाला, त्याचं प्रचंड रूप पाहावेना. त्यांनी जेव्हा आकाशात उड्डाण केलं तेव्हा संपूर्ण पृथ्वी थरारली. त्या हलणाऱ्या पृथ्वीला सावरताना कूर्म म्हणजे कासव आणि वराह म्हणजे डुक्कर यांची गडबड उडाली. हनुमानाचा वेग मनाच्या वेगापेक्षा जास्त होता. 5 द्वीप आणि 5 सिंधू त्यांनी मागे टाकले. पुढे 6वा क्षीर सिंधू दिसला. त्याच्या काठावर त्यांनी आकाशाला भिडणारा उंच द्रोणागिरी पाहिला. त्याच्या शिखरावर त्या दिव्य वनस्पती त्याला दिसल्या. त्यांचं दिव्य तेज सर्वत्र पसरलं होतं. पण हनुमानाला पाहताच त्या सर्व दिव्य औषधी गुप्त झाल्या. हनुमंतानं त्या पर्वताची खूप स्तुती केली, पण पर्वताला गर्व झाला होता, त्यांनी काहीच ऐकलं नाही. मग हनुमंताला खूप राग आला. रागारागानी त्यांनी त्या पर्वताला मुळासकट उचललं आणि युद्धभूमीवर घेऊन आला. त्या भल्या मोठ्या पर्वतामुळे सगळीकडे अंधार पसरला. त्यांनी तो पर्वत खाली ठेवला. त्याच्या पित्यांनी म्हणजे मारुतीच्या पित्यांनी म्हणजे वायूनी त्या दिव्य औषधींचा सुगंध सगळीकडे पसरवला. त्यामुळे राम लक्ष्मण तर उठलेच, तर सगळं वानर सैन्यही उठलं. त्यानंतर मारुतीने तो पर्वत जागच्या जागी नेऊन ठेवला. या हनुमंताच्या जाण्या येण्याच्या वेगाचं वर्णन समर्थ करतात बरं का. रात्रीच्या पहिल्या प्रहरी उड्डाण केलं, दुसऱ्या प्रहरी पर्वत आणला, तिसऱ्या प्रहरी नेऊन ठेवला आणि चौथ्या प्रहरी परत आला. अद्भुत अशा वेगानं हिमालयात जाऊन हनुमंतानं द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला एका रात्रीत. रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये तो नेऊन पण ठेवला आणि संजीवनी या वनस्पतीच्या रसप्राशनानी लक्ष्मण उठून बसला, शुद्धीवर आला. या त्याच्या कृत्यामुळे त्याची कीर्ती त्रिभुवनात पसरली. सर्वश्रेष्ठ शूर परंतु कनवाळू मनाच्या हनुमंतांनी सर्व सैन्याचं रक्षण करून त्यांना सुख आणि समाधान प्राप्त करून दिलं. हनुमंताच्या या पराक्रमामुळे श्रीरामांना भरून आलं, ते सद्गदित झाले. नंतर तुल्यबळ अशा दोन्ही सैन्यांमध्ये म्हणजे राम आणि रावण यांच्या सैन्यांमध्ये प्रचंड युद्ध झालं. या युद्धामध्ये बाणांच्या आघातांनी असंख्य वानर सैनिक मृत्यू पावले, जणू काही नशीबच फिरलं. परशत्रूच्या आघातांनी कोट्यवधी प्रेत रणांगणावर पडली. अपूर्व असा हा रणसंग्राम पाहून विभीषणाला अत्यंत दुःख झालं. वानर सैन्य आणि अस्वल सैन्य यांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला हे पाहून जगाचं पालन पोषण करणारे ईश्वरी अवतार असलेले श्री हनुमान अतिशय वेगाने रणांगणावर धावून आले. त्यांनी आपल्या सामर्थ्यानी त्या सगळ्या सैन्याला मृत्यूपासून मुक्त केलं, जीवदान दिलं. ह्या दैवी सामर्थ्यामुळे सगळं सैन्य पुन्हा उखलं. हे पाहून सगळे लोक संतुष्ट झाले आणि हनुमंताच्या या सामर्थ्याची त्यांना धन्यता वाटली. हनुमंताचा हा अवतार हा कृत त्रेता द्वापार आणि कली या चारही युगांसाठी होता. या युगामध्ये ह्या चारही युगांमध्ये तो भक्तांच्या मदतीसाठी धावून आला. आता चौथ्या ओवीपासून समर्थ मारुतीरायाची स्तुती करायला सुरुवात करतायत. हे हनुमंता, श्रीरामांना प्रिय असलेला तू मुख्य प्राण आहेस. अनाथ गरीब पोरका असलेल्या माझी कफाची व्यथा दूर करून मला बरा कर. हे भीमराया, तू अगदी लवकर माझं शरीर बळकट कर, कारण मला श्रीरामांची सेवा करण्यासाठी लगोलग जायचं आहे. हनुमंता, माझ्याकडे लक्ष देणारं तुझ्याशिवाय कोण आहे, म्हणून मी मनापासून तुझी वाट पाहत आहे. श्रीरामांनी मला तुझ्या स्वाधीन केलं आहे हे तुला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या सगळ्या भक्तांचा दासांचा नीट सांभाळ करण्याची काळजी तू घेतली आहेस. तू मला हाताशी धरून माझा उद्धार करावास आणि माझ्या हितासाठी कल्याणासाठी योग्य कायदे ठरवावंस. माझं नुकसान होईल असं काहीही तू करणार नाहीसच. केवढा विश्वास आहे बघा रामदासांचा. माझा उद्धार केल्यामुळे तुझी सगळीकडे कीर्तीच होईल. एखादा चमत्कार करून तुझ्या या सेवकाला तू व्याधीमुक्त करावस, त्यामुळे माझं दुःख नाहीस होऊन माझ्या हातून श्रीरामांची सेवा घडेल. हे वीरश्रेष्ठा ईश्वरा, परकीय शत्रूला ठार मारण्यासाठी असुरांच्या कुळांचा नाश करण्यासाठी मोठमोठे डोंगर पालथे घालण्यासाठी वज्रासारखी अतिशय कणखर अशी काया धारण केलीत. तुम्ही सुंदर रूप धारण केलं आणि अतिशय अवघड काम करण्यासाठी म्हणजे सीतेचा शोध करण्यासाठी घेण्यासाठी तुमची मुख्यस्थानी नेमणूक झालेली आहे. विष्णूंनी शंकराला मारुतीचा अवतार धारण करण्यास सांगितलं होतं अशी हनुमान चरित्रात कथा आहे. तुझ्याजवळ शक्तीचा पुष्कळ साठा आहे, त्यातला अगदी थोडाच मी माझ्यासाठी मागतो आहे, तेव्हा तू माझ्यावर कृपा कर. माझ्याजवळ काहीच नसताना मी असं मागणं हा माझा अहंकारच ठरेल, पण तू मात्र तुझ्या भक्तावर कृपा करण्यात अजिबात कंजूषपणा करू नयेस, कारण तू कृपेचा सागर आहेस. तू जर माझ्यावर कृपा केलीस तर तुझ्या या कृपेचं देखणे पण म्हणजे तुझा मोठेपणा, तुझी कीर्ती सगळ्या लोकांना समजेल. तू लोकांना कल्याण तू लोकांचे कल्याण करणारा आहेस आणि त्या योगे प्रत्येक दिवशी तुझ्या त्या कृपेचा अनुभव लोकांना यावा. तुझ्या अंतरंगामध्ये करुणेचा मेघच वसलेला असताना तुला माझी अजिबात दया का येत नाही? का तुझं हृदय कठोर झालंय आणि सगळं कारुण्य कुठे निघून गेलंय? मी तुझे काय अपराध केले म्हणून तू माझ्यावर कृपा करीत नाहीस? एवढं सगळं बोलून झाल्यावर समर्थ हनुमंताजवळ त्यांना बरं करण्याचा हट्टच धरतात आणि 10व्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत आणि 11व्या श्लोकामध्ये हनुमंतांनी त्यांच्यावर कृपा केली याचा उल्लेख ते करतात. ते म्हणतात, मी तुझा सेवक आहे तरी तू वडीलकीच्या नात्यांनी मला सांभाळावंस. तू माझ्या हिताचंच करशील, त्यामुळे तू मला चुटकी सरशी बरा कर. मी अगदी हट्ट धरूनच सर्वस्व अर्पून तुझी प्रार्थना करीत आहे. हे जे शब्द वापरत आहे त्या शब्दांनीच केवळ मी वेगळा आहे, नाहीतर तू आणि मी एकच आहोत, एकरूप झालेले आहोत. पुढे रामदास स्वामी म्हणतात, श्रीरामांना माझी काळजी असल्यामुळे हनुमंताच्या कृपेचा मेघ माझ्यावर बरसला. हनुमंत प्रसन्न झाले, त्यांनी कृपा केली, त्यामुळे कफाचं दुखणं गेलं, शरीर वज्रासारखं सशक्त झालं. यानंतर श्रीरामांचे दास हनुमान आणि रामदास ह्या दोघांनाही परमसंतोष झाला आणि स्वस्थपणे आणि संतोषाने समर्थांनी वायुपुत्र हनुमंताला वंदन केलं. इथं हे हनुमंताचं 6वं स्तोत्र फणीवर उठविला हे पूर्ण होतंय. ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या भागात ऐकणार आहात सौ प्रिया राजेश शिंदे हिनी गायलेलं हिनी पठण केलेलं हे 6वं स्तोत्र. आणि उद्या भेटूया 7व्या स्तोत्रापर्यंत. तोपर्यंत नमस्कार.